डायरेक्टर्स डायरी 23 ऑगस्टसाठी. मित्रांनो, आपलं चौकटीतलं चाकुरीबद्ध आयुष्य जगण्याचा प्रत्येकालाच बऱ्याचदा कंटाळा येतो. पण कंटाळा येऊन काही उपयोग नसतो. पुन्हा आपलं मागच्या पानावरून पुढे चालू अशी स्थिती कायम राहते. यातूनही काही जणांना वेगळं काहीतरी करण्याची हुक्की येते. आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घ्यावं ही तर एक त्यात इच्छा असतेच, पण त्याचबरोबर त्याच त्या आयुष्याला कंटाळलेल्या परिस्थितीतून वेगळं काहीतरी करण्यासाठी देखील त्याच्यामध्ये एक आकांक्षा असते. आता हीच एक मजेशीर घटना. नुकत्या संपलेल्या लग्नसराईतली ही घटना आहे. अनेक प्रकारच्या लग्नपत्रिका तुम्ही अर्थातच या लग्नसराईमध्ये नेहमी बघत असता. कितीतरी असंख्य आकर्षक डिझाईन्स, चित्रविचित्र आकार आणि मजकुरातली गंमतशीर विविधता. बदलत्या फॅशनप्रमाणे लग्नपत्रिकाही दिवसेंदिवस नवनवीन रूप धारण करायला लागल्या आहेत. आमच्या आत्याच्या लग्नाला जरूर यायचं इथपासून ते कृपया आहेर आणू नयेत. आपली उपस्थिती हेच आमचं प्रेझेंट आणि हुंडा हा मानवजातीला एक कलंक आहे इथपर्यंत घोषवाक्य लग्नपत्रिकांवर झळकायला लागलेले आहेत. कुठेतरी आपलं वेगळेपण दिसावं म्हणून कित्येकजण विचित्र आकारामध्ये आणि विचित्र मजकुरामध्ये वेगवेगळ्या लग्नपत्रिका छापत असतात. या सर्वांवर कळस चढवेल अशा अभिनव पद्धतीनं केरळमधल्या प्रसाद नावाच्या एका वरानं आपली विवाह वार्ता सर्वश्रुत केली. केरळमध्ये सार्वत्रिक निवडणुका चालू होत्या आणि एकेक मतदारसंघातले निकाल बाहेर येत होते. वर्तमानपत्रांची पहिली पानं या निकालांनी भरून जात होती. यातूनच प्रसादला एक कल्पना डोक्यामध्ये चमकून गेली. आपल्या विवाहाची शुभवार्ता त्यानं एका अभिनव अशा दैनिकाच्या स्वरूपातच अगदी सकाळी सकाळी घराघरात पोचवली. रोजच्या पेपरप्रमाणे प्रसादचा हा निमंत्रण पेपर दाराच्या फटीतून घरात सरकला. यातील मजकूर फार मजेशीर होता. प्रसाद युनायटेड फ्रंट या पार्टीतर्फे श्रीजा या महिला उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आल्या आहेत. प्रसाद मंत्रिमंडळात एकमताने त्यांना गृहमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. त्यांचा शपथविधी समारंभ एर्नाकुलम इथं 12 एप्रिल 1987 रोजी संपन्न होईल. लग्नाची ही वेगळी पण गंमतशीर पत्रिका सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरली. अर्थातच सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचं समाधानही प्रसादला यामुळे लाभलं. श्रीजा यांची प्रसाद यांच्याकडून नियुक्ती अशी हेडलाईन असलेलं हे दैनिक त्या दिवशी प्रचंड प्रमाणामध्ये खपलं. आणखी एक गंमत पुढेच आहे. दुसऱ्या एका खट्याळ दैनिकानं ही बातमी चवीनं सविस्तर देऊन खाली एक टीप दिली. प्रसाद मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र 10 महिन्यांनी शक्य आहे असं खात्रीलायक सूत्रांकडून समजलं. काही वेळेला चाकोरी सोडून आयुष्यात अशा गमती करणं यात कसं थ्रिल आहे नाही? ती नववधू तर आपल्या पतिराजांच्या या किमयेमुळे बावरूनच गेली.